भगवती ज्ञानेश्वरी हा भाषाशास्त्राच्या दृष्टीनं मराठी भाषेचा दिव्य अलंकार आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते पैदा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळली. किंवा ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली असे अनेक प्रमाण मिळतात. म्हणून मराठी भूमीला, मराठी माणसाला, मराठी मनाला, मराठी मातीला एक अगळगळ वेगळं वैभव ज्ञानेश्वरी आदी मराठी ग्रंथाने, संतांच्या ग्रंथाने दिलं. साहित्याच्या दृष्टीने पण याची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. ती रे संस्कृताची गहने तोडून या मराठी शब्द सोपाने रचली, धर्म निधाने श्री निवृत्ती दिली. संस्कृत विश्व हे अगाध अफाट अशा प्रकारचं आहे, गुण आहे, दिव्य आहे, सर्वसामान्य माणसाला ते झेपत नाही. परंतु एखाद्या दरी दरकुटाने आणि डगरीनी जिचे तट आहेत अशा प्रकारच्या गंगेच्या पाण्यापर्यंत पोहोचता येत नाही, अशा वेळेस एखाद्या श्रीमंतानी घाट बांधावा आणि सर्वसामान्य वृद्धानं बालकानं त्याच्या पायऱ्या उतरत उतरत त्या गंगेपर्यंत जावं. त्याप्रमाणे ही ज्ञानेश्वरी गीता म्हणजे संस्कृत वाङ्मयाच्या अवघड अशा प्रकारच्या वाङ्मयाच्या साहित्य अलंकारित दिव्य वाङ्मयाच्या पर्यंत जाण्यासाठी माझ्या निवृत्तीनाथांनी हे सोपाने सुंदर अशा प्रकारचे घाट बांधलेले आहेत असं म्हणतात. त्याचप्रमाणे तत्वज्ञानाचा हा सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा आणि नमुना अशा प्रकारचा आहे की सर्व शास्त्रांचं सार असलेली गीता, भगवद्गीता आपल्या सुबोध, आपल्या विस्तारित, आपल्या मार्मिक भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वसामान्यापर्यंत हे भगवद्गीतेचं किंवा भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान पोचवलं. भाषेच्या दृष्टीने, साहित्याधिकांच्या दृष्टीनं, तत्वज्ञानाच्या दृष्टीनं आहे. पण यापेक्षा पुढे एखादं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत, भाषेचे ग्रंथ आहेत, साहित्याचे ग्रंथ आहेत. पण या ग्रंथाचं एक आणखी एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला सांगणारा कोण आहे. एखादा विद्वान असेल, एखादा विरक्त महात्मा असेल, एखादा त्याच्या भाषेत सांगणारा असेल, लहान मुलाला वडिलांच्याकडून जेवण भावत नाही, दुसऱ्या कुणाकडून घास भावत नाही, पण आईनं घास हातात पुढे केला की ते मूल आ करून पुढे जात. त्याप्रमाणे हेच तत्वज्ञान, हेच साहित्य, ही सोपी सरळ भाषा, पण ज्या हृदयानं ती दिली गेलीये ते मातृहृदय आहे म्हणून त्यांना सर्वांनी माऊली म्हटलं, माऊली म्हटलं. म्हणून तत्वज्ञानामध्ये जसं महावाक्य असतं ते सांगितलं जावं लागतं, गेलं जातं, सांगितलं जातं, पण ते जर आप्तवाक्य म्हणून असेल म्हणजे सांगणाराच्या बद्दल ऐकणाराच्या मनात अतीव आदराची भावना असेल तर ते वाक्य ज्याला पचतं ते पडतं सरळ होत असं म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वरी सांगण्याच्या अगोदर ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला प्रेमाचा वर्षाव करून जगाला हृदयाशी धरून सर्वसामान्यांना जो मातृभाव सदा प्रकट केला त्या मातृभावामुळे ही ज्ञानेश्वरी अतिशय प्रिय होते. तशी ही मराठीत असली तरी अत्यंत गुण आहे, अत्यंत आणि अनाकलनीय अशा प्रकारची वाटते. मोठमोठे विद्वान काही पोव्याचा अर्थ करताना चक्रावून जातात. असं जरी असलं तरी सर्वसामान्य माणसे इथला श्रद्धेने स्वीकार करतात. वेदांताचे मोठमोठे ग्रंथ की जे फार महत्वाचे असतात पण त्याचा अभ्यास, त्याचं वाचन कोणी नसल्यामुळे ते कपाटात पडतात किंवा धूळखात पडतात. पण ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत आणि रामचरित मानस हे दोन तीन ग्रंथ असे आहेत की ते प्रकांड विद्वत्ता प्रचुर जरी असले तरी सर्वसामान्य माणसाने ज्याला काही कळत नाही त्याने त्याला हृदयाशी धरलंय, माझी ज्ञानेश्वरी आहे, माझं रामचरित मानस आहे असं ते भागवताची तशीच लोकप्रियता आहे. आता या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊलींची जन्म सप्तशताब्दी, ज्ञानेश्वरीची जन्म सप्तशताब्दी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याची सप्तशताब्दी ज्या वेळेला झाली, हे तीन कार्यक्रम महाराष्ट्रात झाले. 10,000-20,000 लोक आणि एकत्र पारायण बसले, एका सुरात अत्यंत सुरेख आणि सुरेख अशा प्रकारचं वाचत होते. असा प्रकार हा एक मोठा ज्ञान यज्ञ अशा प्रकार. ही जी लोकप्रियता आहे, ही श्रद्धा आहे, या श्रद्धेची मूळ मीमांसा करताना ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या बुद्धीनं हे केलं असेल, निवृत्तीनाथांच्या कृपेनं केलं असेल किंवा ईश्वरानं त्यांच्या रूपाने अवतार घेऊन केलं असेल, पण यातला मुख्य जो गाभा आहे तो तिथे त्यांचं मातृ हृदय आहे. अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली ही ज्ञानेश्वरी आपण एका कालच सांगितल्याप्रमाणे टिटवीनं समुद्राचं मान घ्यावं त्याप्रमाणे चिंतनाला आरंभ करीत असताना पहिल्यांदा ज्ञानेश्वरीचा उपक्रम म्हणजे भगवद्गीता सुरू होण्याच्या अगोदर या 5-6 विषयांच्या बद्दल नमन पहिल्यांदा मंगलाचरण केलं, नंतर गणेश सरस्वती गुरूंचं नमन केलं, नंतर विषयाला हात घालून त्याच्या विषयाचं मूळ महाभारत पाहिलं, नंतर गीतेचं वर्णन केलं, नंतर व्यासाचं वर्णन केलं, नंतर याचा अवघडपणा आहे, त्याचा काठिण्य कसं आहे तेही सांगितलं, स्वतःचं साहस कसं आहे तेही सांगितलं, आणि मी यात का प्रवृत्त होतो, मला संतांच्या कृपेचा, मला सद्गुरूंच्या कृपेचा आधार आहे, असा 5-7 विषयांच्या मध्ये चपकलपणे आटोपशीर पण मार्मिक अशा प्रकारचा मांडलेला उपक्रम आपण पाहिला. आणि तिथून पहिल्या अध्यायापासून 17-व्या अध्यायापर्यंत फक्त आपण त्याचा आणि उल्लेख करत गेलो. कोणत्या अध्यायात काय आहे, कोणत्या अध्यायात काय आहे हे भगवद्गीतेनं प्रतिपादन केलं आणि त्या बरोबर ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. पहिल्या 7-व्या 8-व्या अध्यायापर्यंत जसा श्लोक आहे तसं वर्णन केलं. भगवद्गीतेवर अनेक टीका आहेत, 200 वरती टीका आहेत, पण काही काही स्थळं अशी आहेत कि त्या स्थळी अनेक ठिकाणच्या पेक्षा ज्ञानेश्वरीचं वर्णन वेगळं मिळतं आणि विद्वानांशी चर्चा करता 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 त्या टीकेपेक्षा हे एक कांडवर सरस असलेलं वर्णन दिसत. आपण दुसऱ्या अध्यायाचा आश्चर्यवर पश्चिती कशी देणं हा श्लोक बघा, त्याच्यावर ज्ञानेश्वरीचं वर्णन बघा, पहिल्यांदा वेगळंच काहीतरी लिहिलंय असं आपल्याला वाटतं, पण याच्या अर्थात शिरलं अन्य ठिकाणच्या अर्थात शिरलं अगदी जगद्गुरु शंकराचार्यांच्या पासून, तरी पण हे वेगळं वर्णन हे कुठल्या पदाचा अर्थ कसा केला मनुष्य आश्चर्यचकित अशा प्रकारचा होतो. अशी स्थळं खूप आहे, पण आपल्याला एकच विषय थोडासा हाताळायचा असल्या कारणानं आपण पाहून आलो. आणि 17-व्या अध्यायापर्यंत एकीकडे सर्व शास्त्रांच्या आणि प्रतिपाद्य विषयाचा विषयांच्या सदृश भगवद्गीतेच्या वरहुकूम आणि मानवी जीवनाच्या अत्यावश्यक आणि अत्यंत महत्वाच्या पैलूंशी स्पर्श करीत करीत ज्ञानेश्वर माऊली या गीतेची टीका करता करता चालतात असं आपल्याला दिसून येतं. 8-व्या अध्यायापर्यंत अशा प्रकारचं श्लोकानुरूप थोडं थोडं वर्ग सांगत माऊली चालतात आणि 8-व्या अध्यायाच्या पासून किंवा 9-व्या अध्यायापासून ज्ञानेश्वर माऊलींची एक स्वतंत्र प्रतिभा या वर्णनाच्या या चिदाकाशामध्ये झेप घेताना आपल्याला दिसते. एखाद्या श्लोकाचा आधार घ्यावा, उदाहरणार्थ महात्मा नसतो मान पार्थ दैवी प्रकृती मानसिकता भजंत्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि मुभ्यम, हा आणि त्याच्या पुढचा श्लोक ज्ञानेश्वर माऊलीने अप्रतिम त्याचं वर्णन अशा प्रकारचं केलं आहे की महात्मा पुरुष कसा असतो तो, मला कसा प्रिय असतो, तो काय करीत असतो, त्याचं करणं मला किती आवडत असं. 10-वा अध्याय विभूती योगात सरळ सरळ सांगितला, 11-व्या अध्यायात विस्तार केला, असं करीत करीत 18-वा अध्याय हा एकाध्यायी गीता ज्याला म्हणतात हा अध्याय ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिभेचाही कळस झालेला दिसतो. अठराव्या अध्यायाच्या 1810 इतक्याच ओव्या केल्या आहेत. त्या 10 ओव्या आणि आपल्या सद्गुरूंच्या वर्णनाची ज्ञानेश्वरीतली सगळी रूपक तशी अप्रतिम आहे, तशी सगळी मंगलाचरण 8व्या 9व्या अध्यायापासून ते जवळजवळ एखादा अध्याय जर सोडला तर शेवटच्या अध्यायापर्यंत आपल्या सद्गुरूंचं तत्वरूपाने केलेलं वर्णन आहे. त्याचा कळस 10व्या अध्यायाच्या पहिल्या 5 आणि 18व्या अध्यायाच्या पहिल्या 10 ओव्या अशा प्रकारच्या आहेत. आणि पुढच्या 18व्या अध्यायाकरता म्हणजे महाभारत हे जसं 18 पर्वांनी युक्त आहे, रामकथेमध्ये जशी 14 ही संख्या महत्वाची आहे तशीच महाभारतामध्ये 18 ही संख्या महत्वाची अशा प्रकारचा आहे. त्याचा विस्तार मी करत नाही. 18 पर्व आहे आणि त्याचप्रमाणे भगवद्गीतेचे 18 अध्याय आहे आणि त्यात या 1800 ओव्या आहेत. त्याचं विवेचन परत पण संक्षिप्त रूपाने केलेलं आहे. एक अध्याय ज्ञानेश्वरी वाचली शेवटची की सगळं वाचल्याचं फळ आपल्या नजरात पडतं. भगवद्गीतेचं जसं आहे की 15वा अध्याय वाचला म्हणजे सगळी गीता वाचण्यासारखी होते. आपल्याला जर वेळ नसेल, आपल्याला जर येत नसेल तर 15वा अध्याय वाचला की सगळे अध्याय वाचल्यासारखं होतं. त्याचं कारण आहे की 15व्या अध्यायाचे जे अक्षर आहे, 20 श्लोकांची जी अक्षर आहे, ते अक्षर आपण बोला बरोबर 700 होतात. 699 नाही, 701 पण नाही. एका श्लोकाला एक अक्षर याप्रमाणे हा अध्याय वाचल्यासारखा होतो. त्याप्रमाणे 18 अध्यायाच्या 1800 ओव्या वाचल्या की सगळे 18 अध्याय ज्ञानेश्वरी वाचल्यासारखे होते असा एक संकेत अशा प्रकारचा आहे. या अध्यायात श्री महाराजांनी सांगताना पहिल्यांदा काय सांगितलं असं आपण विचाराल तर भगवद्गीतेच्या अनुरोधानं पहिली पार्श्वभूमी तर केलीच त्याची की महर्षी व्यासांनी आणि त्या ठिकाणी हा गीता वैष्णव प्रासाद कसा तयार हे मंदिर बांधलंय महर्षी वेदव्यासांनी. आज भगवंताची आत्मरूप भगवंताची प्रतिष्ठापना केली. आपण जाल का इथे या मंदिरात? आपण जाल, पण इथे प्रवेश सगळ्यांना नाही बाबा. आत्ताच पूज्य काकांनी, काकासाहेब महाराजांनी आत्ता मला सांगितलं की इथे सगळ्यांना प्रवेश नाही, ते विशिष्ट प्रकारचा वेश असेल तरच प्रवेश मिळतो. कारण अध्यात्माचं जे वैभव आहे, आध्यात्माचं जे पावित्र्य आहे, हे पावित्र्य टिकवण्याकरता ज्यांच्याकडे श्रद्धा आहे, आचार आहे, त्याला संस्कृतीचं मूल्य आहे, अशाच लोकांनी यावं. म्हणजे महत्वाच्या ठिकाणी फालतू लोकांना प्रवेश नसतो ही गोष्ट जर आहे तर या वैष्णव प्रासादात प्रवेश कुणाकुणाचा आहे? एका दृष्टीनं फार थोड्या लोकांचा प्रवेश आहे आणि एका दृष्टीने सगळ्यांना चान्स आहे. या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतात. तर ज्याला आत प्रवेश नाही पण त्यालाही एक भाग आहे. जसं यज्ञ मंडपामध्ये 16 असल्यानंतर जाता येतं आणि बाकीच्या अन्य लोकांना यज्ञ मंडपाची अशी प्रदक्षिणा करतायत हवन चालता असताना, त्याप्रमाणे या वैष्णव वेदव्यासांनी निर्माण केलेल्या गीतारूपी वैष्णव प्रासादाला आत जाण्याला ज्याचा अधिकार नाही त्यानं एक करावं. एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीती यया, एक ते श्रवण विषय छाया सेविती ययाची, एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भितरा घेऊन विगती गाभारा अर्थज्ञानाच्या ते निजबोधे पुराउरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वांची. या वैष्णव प्रासादाकडे येणारे 3 लोक आहेत. एक लोक जपाच्या प्रदक्षिणा करतात, गीता 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 श्रीकृष्ण 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 असं म्हणतात, जप करतात, ती प्रदक्षिणा आहे, त्यांनाही मोक्ष मिळतो. एक ते श्रवण विषय छाया सेविती आहे. प्रदक्षिणा घालतं कोणी? कोणाला वाटतं ठीक आहे आता उन्हातून आपण तापून आलो, या प्रासादाची सावली छाया पडली, बसा पुढच्या याच्यात किंवा कुठे जिथे जागा मिळेल तिथे बसा, थोडी दशमिका थोडी शांती मिळवा. बस श्रवण विषय छाया सेविती आहे म्हणजे काय? की ज्याला अर्थ समजण्याची योग्यता नाही पण श्रवण करण्यास श्रद्धा. पहिला वर्ग आहे तो श्रद्धा कमी असलेला आहे, श्रवण कळत नाही, श्रद्धा नाही, ज्ञान पण नाही. पण थोडस आपण काहीतरी चांगलं करावं, लोक सगळे करतात इथे आपण काहीतरी, मग काय करावं, घाला प्रदक्षिणा चला. हा पहिला वर्ग आहे सामान्य. दुसरा आहे की त्याच्याजवळ श्रद्धा आहे पण त्याच्याजवळ ज्ञान ग्रहण करण्याची योग्यता नाही. मग तो आपला श्रवण करीत बसतो की काहीतरी देवाचं चाललंय ना, ठीक आहे आपण ऐकावं, कळत असलं नसलं तरी. असे श्रद्धाळू सुद्धा फार महत्वाचे असतात आणि या श्रद्धेतूनच पुढे श्रद्धावान लगते ज्ञान असं म्हटलं असो. पण एक ते अवधानाचा पुरा विडा अवढे काय सांगितलं जात आहे. श्रद्धा तर आहेच पण अवधान लक्ष देऊन याच्या अर्थापर्यंत मी जाईल अशा पैजेचा विडा उचलून जे अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात जातात, अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात जातात त्यांना मात्र प्रतिष्ठा वेदव्यासाने प्रतिष्ठापित केलेला आत्मारूपी श्रीकृष्ण उरावरी ते आत्मया श्रीहरी ते आत्मबोधाने उरावरी हृदयाला हृदय लावून श्रीहरीला अशा प्रकारचं भेटतात. पण हा जो मोक्ष प्रासाद आहे या प्रासाद सर्वांनी सर्वांनाही प्रवेश अशा दृष्टीने आहे की त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे त्यानं त्यानं ते करावं म्हणजे हळूहळू पुढे जात जात तो या ठिकाणापर्यंत येईल. हे जे रूपक केलं मौलीने त्या वैष्णव प्रासादाचं याच्या उपक्रमात 18 अध्यायाच्या हेच रूप या क्रमयोगामध्ये आणि या क्रमयोगाच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला साठवलेलं दिसतं. पुढे गीतेच्या अनुरोधाने ज्ञानदेवांनी दोन गोष्टी सांगितल्या, त्याग आणि संन्यास. पुसावयाचे करुणी मिस परतविले दुस गीतेचे ते सुरुवात सांगतात अर्जुनानं त्याग आणि संन्यास. कारण 16 अध्याय आणि 17 अध्याय हा थोडासा कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीचा वाटला अर्जुनाला. म्हणून हे जर कर्म इतकं वाईट आहे की जे फळ भोगवितं, जन्मवरण घेवितं, गर्भवास त्या ठिकाणी येतं आणि त्याचं वर्ण असं असं ते असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, तरच मनुष्य मोक्षाकडे जात होतो, ही याची जी गुंतागुंत आहे, यापेक्षा या कर्माचा संन्यासच घेतला, सगळं कर्म त्याग केलं तर काय होईल, अकर्ण केलं त्याचं, कर्म करायचंच नाही, कोणतंच नाही करायचं, असं केलं तर काय होईल. मग कर्माचा त्याग म्हटलं तर कर्म करायला पण सांगितलंय, त्याची दुरावस्थताही सांगितली आणि एकीकडे संन्यास कर्म संन्यासाचं वर्णन पण येतं. या दोन्हीचा मेळ नेमका कसा आहे त्याचं वर्णन भगवंतानं दिलं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा विपुल विस्तार केला की संन्यास म्हणजे कर्म मुळापासून टाकणे म्हणजे संन्यास आहे आणि कर्म व्यवस्थित करायचंय पण फक्त त्याचं फळ सोडून द्यायचं त्याला त्याग म्हणतात. तर त्यातलं कोणत्या कर्माचं करून फळ टाकायचंय आणि कोणतं कर्म मुळापासून टाकायचंय याचा विवेक जर बरोबर झाला तर ह्या त्याग संन्यासाचं फळ व्यवस्थित मिळतं, नाहीतर अवघड गोष्ट होते, नाहीतर ते आपल्यालाच तापदायक तापदायक. म्हणून काम्य आणि निषिद्धांसारखी जी कर्म आहेत ती कर्म करायचीच नाही आहेत. निषिद्ध कर्म करायचंच नाही आणि काम्य कर्म करायचंच नाही. आत्ता महाराजांनी सांगितलं, ते म्हणाले की सप्तश्रुती संपुटला होता, म्हणजे संपुट कोणतं असतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की कामनिक संपुट आमच्याकडे नसतं. तेव्हा कामना अभिभूत होऊन आणि त्या ठिकाणी कर्म करायचं किंवा निषिद्ध कर्म जे करायचं, जे हिंसक कर्म आहे, भ्रष्टाचाराचं कर्म आहे, अजून अनैतिक कर्म, हे कर्म करायचंच नाही, त्याची वृत्ती सुद्धा मनात येऊ द्यायची, ते कर्म टाकायचं. आणि जे विहित कर्म आहे, संध्या, ब्रह्मयज्ञ, यजन, याजन वगैरे, हे जे प्रत्येक वर्णाला निराळा कर्म आहे तर तो विषय पुढे आहे, ते विहित कर्म आदरानं करायचंय, शास्त्राप्रमाणे करायचंय, अत्यंत प्रेमानं करायचंय, नियमानं करायचंय, पण सावध राहायचंय, त्याचं फळ त्या ठिकाणी टाकायचंय, याला त्याला त्याग. मग त्या त्यागाचे तिन्ही प्रकार पुढे आहेत की तमोगुणी लोकही त्याग करतात, रजोगुणी करतात, सत्वगुणी करतात, पण तमोगुणींचा आणि रजोगुणींचा केलेला त्याग तो त्याग नाही होत, त्याग होत नाही. ते न केलेलं कर्म आणि विचित्र केलेलं कर्म आणि मर्म जाणून न केलेलं कर्म त्याला ते फळ भोगवितं आणि प्रचंड दुःख त्याला प्राप्त होतो दोघांना. म्हणून सात्विक प्रकार जो त्यागाचा आहे तोच त्याग त्याग होतो, एवढी होत नाही. तिसऱ्या अध्यायाचा जो कर्मयोग आहे त्याच एक हे आणि मिनी रूप, एक सांकेतिक रूप किंवा थोडक्यात पण मार्मिक रूप अशा प्रकारचं सांगितलं. पुढे विषय जो येतो 18व्या अध्यायात तो दोन प्रकारचा आहे, तो एक ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, आणि कर्ता कर्म करण आणि कार्य. कार्य म्हणजे कर्म, करण म्हणजे इंद्रिय समूह, आणि कर्ता म्हणजे करणारा दोन्ही म्हणतो. या तिघांचे तीन प्रकार पुढे सांगत गेले, त्याच्यातून पुढे तीन प्रकारच्या बुद्धी, तीन प्रकारच्या धृती, तीन प्रकारची सुख अशा प्रकारचं वर्णन केलं गेलं. म्हणजे आपली जशी समजूत असते आणि आपला जसा अधिकार असतो त्याप्रमाणे जे कर्म केलं जातं ते ज्या गुणाचं होतं त्यानुसारच त्याला तसं फळ मिळतं. ज्याला सुख सुख म्हणतात हे सुद्धा सात्विक सुख वेगळं आहे, राजसी वेगळं आहे, तामसी वेगळं आहे. तमोगुणी माणसाला सुद्धा सुख होतं, सुख होतं. मद्यपान केल्यानंतर आपण आभाळात चालत असताना वाटतं, मला अनुभव नाही आहे त्याचा, पण असं होतं. म्हणून सुख वाटण्याशिवाय मनुष्य करत नाही, रजोगुणाचं तसंच आहे. पण या दोन्ही सुखाचा परिणाम पहिले तमोगुणी सुख करायचा निश्चय करताना, प्राप्त करताना, नंतर सगळंच वाया गेलेलं. रजोगुणी सुख पहिल्यांदा अमृतासारखं वाटतं पण नंतर त्याचा विषाचा परिणाम आहे, आणि सात्विक सुख मात्र पहिल्यांदा विषासारखं आहे. योग तप ज्ञान गुरुभक्ती सेवा सगळं आणि त्या ठिकाणी जीव तोलून करावं लागतं, समर्पण करून करावं लागतं, विषयांच्या सुखावर तिळांजळी देऊन करावं लागतं. पण नंतर मात्र अमृताच्या सागरा, अमृताची गंगा जशी सागराला मिळते त्याप्रमाणे आत्मबुद्धी प्रसादजम असं त्या सुखाचं वर्णन आहे. असं हे सगळं सांगत असताना जे जे सुख ज्याला ज्याला मिळतं, कोणाला सात्विक चांगलं सुख मिळतो तो चिरंतन सुखी होतो, रजोगुणी सुख भोगणारा पहिल्यांदा तरी खुश होतो, नंतर काय होते होईल, पण तमोगुणी पहिल्यांदाच वाया गेलेला असतो. हे सुख त्याला जे मिळतं तर यातलं प्रत्येकाला सात्विक सुखच मिळालं पाहिजे. प्रत्येक मनुष्य हा मोक्षाकडे गेला पाहिजे आणि प्रत्येक मनुष्याला ईश्वराची कृपा आणि प्राप्ती झाली पाहिजे. शास्त्रकाराचा, गीताकाराचा आणि ज्ञानेश्वरीकाराचा हा फार मोठा सुंदर उपदेश, सुंदर उद्देश, उद्देश उपदेश नंतर इतकं वर्णन झालं, ही वस्तुस्थिती सांगितली की जगात तीन प्रकारचे लोक आहेत, ते इतके प्रकारचे कर्म करतात, मग त्यांना फळ तसे मिळतात. पण मग तुमच्या विवेचनाचा खास उद्देश काय आहे? ते करतात, मिळतात. मग तुम्ही म्हणाल की आम्ही हे सांगतो की त्यातलं काय करावं, सात्विक कर्मच करावं, ते निष्काम करावं, निरंकार करावं, मग चांगलं सुख मिळेल. पण हे तुमचं सांगणं सात्विक माणसाला पटेल आणि तो करतोच आहे, किंवा नसला करेल तर करेल, एवढा फायदा होईल तुमच्या बोलण्याचा. जे लोक रजोगुणी आहेत आणि जे लोक तमोगुणी आहेत त्यांना तुमचं सांगणं कळेल तरी काही, ते तसंच करीत राहतील, त्यांना तेच प्राप्त होईल. मग सांगण्याचा उद्देश काय? याकरता एक बात अशी आहे, एक गोष्ट अशी आहे, एक मार्ग असा आहे, एक उपाय असा आहे की रजोगुण तुमच्याजवळ आहे ना असू द्या असला तर, तुमच्याजवळ तमोगुण आहे ना असू द्या असला तर, सत्वगुण आहे चांगली गोष्ट आहे. पण सत्वगुणी माणसाला सात्विक कर्म करून, वर्माण कर्म करून जे फळ मिळणार आहे तेच फळ रजोगुणी माणसाला आणि तमोगुणी माणसाला पण मिळालं पाहिजे अशी शास्त्रकारांची व्यवस्था. पण रजोगुण तमोगुण तर टाकला पाहिजे, मग हे कर्म करून मग फळ मिळेल ना? नाही. रजोगुण तमोगुण टाकताच येत नाही, कारण तो स्वाभाविक असतो, तो माणसाच्या बरोबरच काळे गोरे पण धुतले पिठोन जाय. काळा मनुष्य असलं त्याला वाटलं गोरा व्हावा, काय करावं त्याने, भस्म लावलं तर थोडा गोरा भोरा दिसेल पण गोरा नाही दिसणार. काय करावं, किती मेकअप करा, काही करा, काही करा, माणसाचा रंग बदलत नाही, तसा माणसाचा स्वभाव बदलत नाही, गुण बदलत नाही असं आपल्याला वाटतं. फार प्रयत्न केला, समृद्धी केली तर बदलतो, हा दुसरा प्रकार. म्हणून अशा प्रकारची ही युक्ती सांगण्याकरता सर्व वर्ण आणि सर्व गुणांचे लोक, सर्व प्रकारचे कर्म करणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या अवस्थेतच असताना ते आपला थोडा बदल करतील तर ते सगळेच्या सगळे मोक्ष सुखाला आणि सात्विक सुखाला प्राप्त होतील. हा उपाय भगवद्गीतेनं आणि ज्ञानेश्वरीनं सांगितला, पूर्वी वेदानं सांगितलेला आहे तो. आणि याकरता चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुणं कर्म विभागशः तस्य कर्तारभिमा विद्य कर्तारमव्ययम् असं महाराजांनी भगवंतानं मागे समोर ठेवलं. आणि तो तिथे संक्षेपाचा झालेला जो विषय आहे तो विषय इथे माऊलींनी पुढच्या श्लोकांना जोडण्याच्या निमित्तानं हा अत्यंत विस्तारानं हा विषय घेतलेला आहे. वर्ण व्यवस्था म्हणलं की आज लोकांच्या कपाळाला आठी पडते, डोळे मोठे होतात. ही वर्ण व्यवस्था घातक आहे, अतिशय बाधक आहे असं म्हटलं जात. आजच्या समाजाचं हे दुर्दैव आहे की समाजाची धुरीण म्हणावी राहिलो, समाजाचं नेतृत्व करतो आम्ही असं म्हणणारे तथाकथित लोक या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात जाऊन याला जातीयवादाचा रंग देतात. आणि हाच जातीयवाद याचा जातीयवादाचं विकृत रूप करून आपला राजकीय सामाजिक स्वार्थ साधण्यासाठी याचा वापर लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी करतात. आणि त्यांच्यामुळे हा या वर्ण व्यवस्थेच्या अतिशय पवित्र योगाच आणि त्या ठिकाणी अदुरुस्तीकरण होऊन विकृतीकरण होऊन त्याचा जातीयवाद समाजात त्या ठिकाणी वाढतो आणि त्यामुळे संघर्ष वगैरे अशा प्रकारचे होतो. वास्तविक संघर्ष विरोध मिटवून सर्वांनी एकमेकांच्या जवळ येऊन सर्वांनी एकमेकांना सहाय्य करून सर्वांनी परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचा उपाय वर्ण व्यवस्थेसारखा दुसरा कुठलाही दिसत नाही. अगदी तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, तत्वज्ञान आणि भक्ती हा सुद्धा उपाय इथे अशा अवस्थेत सगळ्यांना लागू पडत. कारण असं की गुणभिन्न असल्यामुळे सगळे लोक सगळ्यांच्या मध्ये भक्तीविषयी श्रद्धा निर्माण होणार नाही. श्रद्धेशिवाय भक्ती घडत नाही आणि श्रद्धेशिवाय वैराग्याशिवाय ज्ञान घडत नाही. या दोन साधनांचा सर्वसामान्य लोकांना काय उपयोग आहे बोला? काहीही उपयोग अशा प्रकारचा. श्रद्धा निर्माण झाल्यानंतर भक्तीच्या गोष्टी बोलल्या जातात आणि विषयाविषयी ब्रह्मलोकापर्यंतच्या विषयाविषयी वैराग्य कडकडीत असल्यानंतर तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलल्या जातात, त्याशिवाय बोलल्या जातात नाही, जात नाहीत. याचा सामान्यांना उपयोग नाही. आणि वर्ण व्यवस्थेचा जातीयवादाचं विकृतीकरण आणि रूपांतर अशा प्रकारचा भट्ट्याबोळ करून संपूर्ण समाज अशा प्रकारचा विकृत बनतो आणि त्यामुळे आज सगळीकडे जे अराजक आहे, सगळीकडे जी अस्वस्थता अस्वस्थता त्याची वर्ण सगळी चुकलेली आहे. सगळे लोक आपल्या वर्णाश्रमाच्या विरुद्ध वागू लागलेले आहेत आणि तशी त्यांना प्रोत्साहन त्या ठिकाणी दिले जात आहे. आणि त्यामुळे नियती म्हणा, परमेश्वर म्हणा, निसर्ग म्हणा, काय तुम्हाला नाव द्यायची ती द्या, हा या समाजावर कोपलेला आहे, अतिशय कोपलेला. अशामुळे ही सगळी गोष्ट आहे. पण हे दुर्दैव आहे आणि हा काळाचा नटनाच अशा प्रकारचा आहे. त्याचं थैमान जेव्हा थांबेल, जेव्हा काळ बदलेल, किंवा कोणीतरी एखादा युगपुरुष किंवा कल्पपुरुष येईल तेव्हाच हा आमूलाग्र बदल होऊ शकेल. सामान्य माणसाच्या विवेचनानं, वक्तव्यानं, प्रवचनानं यात विशेष काही घडत अशा प्रकारचं नसतं असं त्या ठिकाणी एक पोटतिडकीने किंवा अत्यंत पोटातल्या कळवळ्यानं त्या ठिकाणी म्हणावं लागतं. तात्पर्य असं आहे की भगवंतानं असं सांगितलंय की स्वभाव, गुण आणि कर्म या पद्धतीनं हे मी चार अशा प्रकारचे वर्ण तयार केलेले आहेत. चातुर्वर्ण व्यवस्था याचा मी करता आहे. पण कशावरून केलंय हे? की स्वाभाविक गुणावरून केलंय आणि त्यांना कर्म वाटून दिलेली आहेत. ती कर्म त्यांनी तशी तशी जर केली तर त्यांच्या विरुद्ध गुणाचा प्रभाव कमी होऊन अनुकूल गुण त्यांच्यात निर्माण होऊन त्यांची ती कर्म त्यांना हळूहळू नक्की मोक्षापर्यंत नेतील आणि असाच उद्देश मी केला. म्हणून भगवंतानं मागे वर्णन संक्षेपानं वर्णन करताना असं म्हटलं की या गुण कर्म काय जन्म गुण कर्म विभाग करताना याचा मी करता मी ईश्वर असल्यामुळे सगळ्या जीवाचं जीवन घडवणारा मी आहे. म्हणून जसे जसे ज्याचे गुण आहेत तसा तसा त्याला जन्म देऊन किती कर्म त्याला मी सांगितली आहे. पण मी सर्वव्यापी ईश्वर असल्यामुळे मी त्याचा अकर्ता सुद्धा आहे. त्याचं कारण असं की त्या माणसाला तो जन्म मिळणं आणि त्याला शास्त्रकारांनी ती कर्म त्या ठिकाणी सांगणं हे त्याच्या स्वाभाविकतेतनच अशा प्रकारचं असल्यामुळे त्या सगळ्याला तोच कारणीभूत आहे. त्यात मी फक्त सूत्रधार अशा प्रकारचा आहे. एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा केला आणि गुन्हा केल्यानंतर त्याचा तो गुन्हा ती केस बोर्डावरती आली. आल्यानंतर न्यायाधीश त्याला आणि निकाल देतो की याचा गुन्हाला असं असं आहे. पण तो न्यायाधीश स्वतःचं मत वापरून देत नाही. दोन्ही वकिलांना बसवतो. दोघांचं स्टेटमेंट काय आहे ते होतं, अग्रीमेंट होतं. त्यानंतर कायद्याच्या कलमाचे जे आधार आहेत, कोणत्या गुन्ह्याला कोणतं कलम लागतं, त्याला कोणती शिक्षा आहे, तो गुन्हा कसा आहे, त्या गुन्ह्याची घटना काय आहे, त्या गुन्ह्याचा उद्देश करणाऱ्याचा काय असतो की नसतो, या सगळ्या गोष्टी लावून सुलाखून पाहून नंतर त्या कलमाप्रमाणे देतो. म्हणजे न्यायाधीश स्वतःच्या मताने तो निकाल देत नाही. कारण जो गुन्हेगार असतो तो त्याचा शत्रू पण नसतो, जावई पण नसतो, दोन्ही पण नसतात. म्हणून त्याला रागद्वेष असण्याचं कारण नाही. म्हणजे प्रामाणिक न्यायाधीश असेल तर राग नसेल तर मग प्रश्न. तेव्हा मग तो देतो कायद्याच्या पद्धतीने देतो. म्हणजे त्या कायद्याची पद्धत त्याला गुन्ह्याची शिक्षा मिळणं याला तोच जबाबदार असतो, न्यायाधीश जबाबदार नसतो. पण केवळ कायदा पुस्तकात राहून कायदा हा न्याय देत नाही, तर त्या कायद्याचा न्याय देण्याकरता सरकारने नियुक्त केलेलं एक प्रकारचं श्रेष्ठ व्यक्तिमत्व त्या पीठावर असतं, त्याला तो अधिकार असतो. असंच ईश्वराचं कारण. हा हल्ली पुष्कळ प्रवाद आहे हे सगळे वर्ण कर्मानं झालेत म्हणून. जो जे कर्म करायला लागला तो त्या वर्णाचा झाला असं नाही. तर त्या कर्म वाटून दिलेले आहेत ते त्याची त्यांनी करावे, नाही केले तर त्याची जबाबदारी त्याच्यावर. पण ते वाटून देण्याकरता त्याच्या मध्ये कोणता स्वाभाविक गुण आहे त्याच्यावरून ते त्याला समजते. या एका श्लोकाचं वर्णन शंकर महाराजांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं केलेलं आहे. तेव्हा ईश्वर न्यायाधीश न्यायाधीश एके ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी या विश्वाची घटना सांगितली आहे. फक्त अडीच ओव्या अडीचच ओव्या जास्त नाही. आपल्या भारताची घटना 1950 साली तयार झाली ना, 1950 तयार 47 स्वातंत्र्य 50 घटना तयार झाली. तिच्यात आतापर्यंत किती दुरुस्त्या झाल्या आहेत आपल्याला माहिती असेल नसेल, पण खूप झाल्या करोडो तर आहेत. ज्या की दुरुस्त्या झाल्या त्या ती घटना अपूर्ण होती, त्या सदोष होती असा अर्थ निघतो. पण विश्व निर्माण करतानाच परमेश्वराने या विश्वाची जी घटना तयार केली आहे, अब्जावधी वर्ष होऊन गेले, कल्पच्या कल्प होऊन गेले, पण ती घटना बदलत नाही, जशीच्या तशी आहे. त्याचं कारण निर्दोष आहे. त्याचं वर्णन माऊलींनी केलं की त्याचा कितीही विस्तार करा, एक विश्व हा अनादि ठावो, तेथ नियंता ईश्वर रावो, चावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू, वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे, संन्यायी ते सुरुवाड संन्यायी तो सुरुवाडे स्वर्गी इये, ऐसी हे विश्वव्यवस्था अनादिचे पाल. एवढ्यात घटना सांगून टाकली की अनादि एक ठिकाण आहे विश्व, त्यात जन्मणारे अनेक लोक, त्याचं नियंत्रण करणारा राजा म्हणजे ईश्वर परमात्मा आहे. पण त्या राजानं कोर्टाचं काम दिलंय ते वेदाला दिलंय, न्याय अन्यायाचा निवाडा करायचा. अन्याय अन्यायाचा निवाडा करण्याकरता वेद बसतो. जो अन्यायी पडतो त्याला दंड मिळतो नरकाधिकांचा, आणि जो न्यायी ठरतो त्याला स्वर्गात सुख मिळतात, मोक्षापर्यंत सुख मिळतात. अशा प्रकारचं असल्यामुळे भगवंताचा उद्देश अशा प्रकारचा आहे. ब्राह्मण क्षत्रिय विषाण शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर गुणैहि। इथे वर्णाश्रम व्यवस्था ही कशामुळे, कोणी कुणाकरता आणि कशी निर्माण झाली याचा स्वच्छ खुलासा आहे। एक जन्म आहे, एक गुण आहे, एक स्वभाव आहे आणि त्याला वाटून दिलेली स्वाभाविक कर्म आहे, स्वाभाविक कर्म। इथे या क्रमयोगाची मूळ पार्श्वभूमी आपल्याला सापडली। क्रमयोग म्हणजे काल मी शेवटी सांगितलं होतं की प्रत्येक मनुष्य ज्या स्थितीत आहे, ज्या वर्णात, ज्या आश्रमात, ज्या कुटुंबात, ज्या परिस्थितीत, ज्या वयात, ज्या संगतीत, ज्या समजुतीत, ज्या स्वभावात, ज्या क्रियाकलापात प्रत्येक मनुष्य आहे, तो जसा असेल तसा तिथून त्याला आता मी मोक्षापर्यंत पोहोचलोय आता मला आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान होत आहे या अवस्थेपर्यंत नक्की जाऊ शकेल, अशा प्रकारची जी सूक्ष्म आणि वाट सांगितलेली आहे त्याचं नाव आहे क्रमयोग। हा 18 अध्यायाचा शेवटचा गाभा आहे। महाभारतातली गीता सार आहे, गीतेचं सार ज्ञानेश्वरी विस्तार ज्ञानेश्वरी आहे। ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायाचं सार एक अध्याय आहे, एक अध्याय 18 अध्यायाचं सार हा क्रमयोग आहे असं आपल्याला काय काल बोललो होतो। तर त्या क्रमयोगाची पार्श्वभूमी इथून सुरू होते की मनुष्याने काय करावं। तर वर्णाश्रम धर्माचा विचार पहिल्यांदा आला तर हा येताना माऊलींनी असं त्या ठिकाणी म्हटलं आहे की मनुष्याला काही गोष्टी स्वाभाविक असतात, स्वाभाविक असतात म्हणजे काय, काही गोष्टी मनुष्य शिकून शिकत, इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, तो नंतर अशा प्रकारचा होतो, पण लहानपणीच काही गुण असतात। एखादा मुलगा खेळायला लागला की चार मुलांना ठोकून मारून येतो, एखादा मुलगा मार खाऊन रडत रडत येतो आणि एखादा मुलगा मार खाल्ला तरी त्याला न मारता त्याला शिकवतो वगैरे असं मारू नये बाप आपल्याला मोठे लोक रागवतात असं होतं। हे त्याला कुठून आलेलं असतं, म्हणजे काही चांगल्या गोष्टी किंवा काही वाईट गोष्टी ज्या मनुष्याला न शिकवता आलेल्या असतात त्या त्याच्या स्वाभाविक असतात। म्हणून एक अशी पद्धती आहे की लहान मुलाची आवड कशात आहे आणि लहान मुलाची गती कशात आहे, या दोन गोष्टी शोधून जर त्याला त्या मार्गात आणि त्या शिक्षणात घातलं तर तो लवकर तरबेज अशा प्रकारचा, लवकर तरबेज। सगळी मुलं वेद शिक्षणात घातली तर ती तरबेज होणार नाही, सगळी मनुष्य मुलं जर एखाद्या कलेत घातली तर ती तरबेज होणार नाही, सगळी मुलं जर राजकारणात घातली तर नाही जमणार। त्याला एखादा 6 वर्षाचा छत्रपती शिवाजी सारखा बालक अशा प्रकारचा लागतो की त्या आणि विजापूरच्या त्या बादशहाला पूर्वीचा कर म्हटलं शहाजी राजे त्याने नाही केलं, नाही करणार, कशा करता करायचं केलं। असा तडपदारपणा काय प्रत्येक मुलात असतं काय, म्हणून प्रत्येक माणसाचं काही स्वाभाविक असतं पहिल्यांदा आणि ते स्वाभाविक 3 प्रकारानं असतं असं वर्णन केलं। एक तर ज्या प्रकृतीनं हे सगळे लोक घडले तर ज्या व्यक्तीची प्रकृती त्या प्रकृतीच्या अंतर्गत गुण असल्यानं त्या प्रकृतीने ती रजगुणाची प्रकृती घडलीय, मनुष्य घडलाय की तमोगुणानं घडला की सत्वगुणानं घडला, प्रकृतीच्या ज्या गुणाच्या विशेषानं गुण विशेषाने घडलाय तसा त्याचा स्वभाव होतो। दुसरी गोष्ट स्वभाव म्हणजे या एका माणसानं मागच्या जन्मात जी कर्म केली आहे, सात्विक असतील, राजसी असतील, तामसी असतील, तर ती कर्म 2 प्रकारानं आपल्या पुढे येतात या जन्मात। एक त्याचं फळ भोगण्याकरता येतात, दुष्कर्माचं दुष्फल, सत्कर्माचं सत्फल असं येतं, आणि दुसरी गोष्ट अशी होते त्या कर्माच्या बीजाचे 2 अंकुर असतात, एक फळ देणं आणि दुसरी तत्सदृश कर्म करणं। हिंसेचं कर्म जर मागच्या जन्मात केलं असेल तर या जन्मात हिंसा करण्याची प्रवृत्ती राहते, परोपकाराचं कर्म केलं असेल तर या जन्मात परोपकार करण्याची प्रवृत्ती आपोआप निर्माण होते, त्याला स्वभाव म्हणतात। असे 2-3 अर्थ स्वभावाचे आहेत। म्हणून मनुष्याला जर घडवायचा झाला तर ते त्याला घडवताना त्याच्या पूर्व स्वभावाचा विचार करून त्याप्रमाणे त्याला घडवावं लागतं. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची माती घेतली तर चांगला गणपती तयार होतो, पण अगदी काळी माती जर आणली त्याचा गणपती तसा करायचा म्हणजे तो होईल काय? नाही ना. मातीचा गुण किंवा मातीचा प्रकार जसा आहे त्याच्यावर ते घडतं, त्याप्रमाणे एखादा देशभक्त तयार करायचा आहे, एखादा देवभक्त तयार करायचा आहे, एखादा राजकारणी तयार करायचा आहे, एखादा योद्धा तयार करायचा आहे, तर त्याच्यात ते गुण पहिल्यांदा असले पाहिजेत असा म्हणतात म्हणून. आणि या गुणावरून वर्णाची योजना त्या ठिकाणी झाली आहे. आणि अनेक लोक आहेत, असंख्य लोक आहेत, त्याचे असंख्य प्रकार आहेत, पण त्या सगळ्या प्रकाराचे चार प्रकार त्या ठिकाणी पाडले आणि त्यामुळे त्यांना वर्ण कल्पून त्यांना त्यांना ती कर्म दिली की तुम्ही ही कर्म करा म्हणजे तुमच्या या गुणात असताना सुद्धा तुम्हाला मोक्षापर्यंत जाता येईल. तेच सत्वे अमूल्या अंगी समीन निमीन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय रजती परी सात्विक तेच ठेविले वैश्य लोक रजती तम भेसक तेच शूद्र तेगा. तीन गुणात चार वर्णाची विभागणी मी त्यांच्या स्वभावाप्रमाणे ईश्वर म्हणून त्यांच्या स्वाभाविक गुणाप्रमाणे कशी केली आणि मग त्यांना कर्म सांगितले हा भाग नंतर, पण विभागणी केली आणि ही विभागणी जन्माच्या दृष्टीने होती, जन्माच्या दृष्टीने होती. ही विभागणी करताना सत्वाचे दोन भाग केले, सत्वगुणाचे एक उत्कृष्ट मुख्य भाग आणि एक गौण भाग. सत्वाच्या मुख्य भागापासून ब्राह्मण वर्ण निर्मिला, सत्वाच्या गौण भागापासून क्षत्रिय वर्ण निर्मिला. भगवान बोलताय, ज्ञानेश्वर माऊली बोलते, रजची परी सात्विक तेथे ठेवले वैश्य लोक. रजगुणाचा जो मुख्य भाग आहे, सत्वाकडचा भाग आहे, सत्व आणि रज तर रजाचा सत्वाकडचा जो मुख्य भाग आहे त्यात वैश्यांची निर्मिती केली म्हणून त्यांना थोडा भोगही प्रिय असतो आणि दानही प्रिय असतं, पूजाही प्रिय असते, प्रसादही प्रिय असतो असं त्या ठिकाणी आहे. तेव्हा आणि रजची तम भेसक ते शूद्र केला, रजाचा गौण भाग आणि तमाचा पूर्ण भाग या वाचून यामुळे चौथा वर्ण अशा प्रकारचा निर्माण केला. मग भगवंताला विचारलं कशा करता केलं एवढा उपद्रव, काय याचा उद्देश आहे? पुढे ऐका, आधी जे आपल्याला सांगितलं की गीताकार, ज्ञानेश्वरीकार आणि संस्कृती शास्त्रकार सगळ्यांचा परमेश्वराचा हा उद्देश आहे की सगळ्या लोकांना मोक्षापर्यंत आणि खऱ्या सुखापर्यंत जाता आलं पाहिजे हा उद्देश हे माऊली लिहिला आहे. जिही कुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूच्या कातरी चुकून या ईश्वरी पैठे होती. ज्यांच्या ज्यांच्या गुणाप्रमाणे त्यांच्या त्यांच्या वर्ण देऊन त्या वर्णाप्रमाणे जे जी कर्म सांगितले किती केल्यानंतर हे चारही वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीत, मनुष्य जन्म मृत्यूच्या कात्रीत अडकलेला आहे. उदाहरणार्थ अशी कात्री धरली आहे, खाली दोन त्याचे हे आहेत बोट घातलेले आहेत त्या, आणि त्याच्यावर एक काही ठेवलंय, फळ ठेवलंय किंवा एखादी एखादी काही वस्तू ठेवली आहे, ती कात्रीत अशी बसली आहे. त्या वस्तूला कळत नाही, जिवंत असेल तर त्याला लक्षात येईल की जोपर्यंत ते बोटात दाबले जात नाही तोपर्यंत ती वस्तू ठीक आहे असं वाटतं त्या वस्तूला पाहण्याला. खालचे बोटांचं अंतर जर कमी कमी होत गेलं तर वरचं अंतर कमी कमी होऊन त्या वस्तूला छेद दिल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे चारही वर्ण अशा एका कात्रीत आहे. आपण जिवंत आहोत, आपण स्वस्थ आहोत, आपण आनंदात आहोत, आपण सगळ्या याच्यात आहोत असं आपल्याला वाटतं, पण आपलं जी अवस्था आहे एकीकडून जन्माचं पात आहे, एकीकडून मृत्यूचं पात आहे. ज्या वेळेला ते मृत्यूचं पात काळानं ते बोट दाबल्याबरोबर मृत्यूचं पात जन्माच्या पात्याच्या जवळ येतं त्यावेळेला माणसाच्या अस्तित्वाला छेद जातो आणि जग आणि आपण होते की न होते असं त्या ठिकाणी. हे चार वर्ण जे चार वर्णातले सगळे लोक ज्या जन्ममृत्यूच्या कात्रीत अडकले ते चुकोनिया त्या कात्रीतून अलगद निघून ईश्वराच्या ठिकाणी परमसुखाच्या ठिकाणी पैठे होती म्हणजे स्थिर होती अशा प्रकारची योजना या वर्ण व्यवस्थेत आहे की प्रत्येकाच्या कल्याणाची योजना आहे. याचा जातीवाद न करता याचा समन्वय पाहू. अशा प्रकारचा या कर्मयोगाचा मूळ पार्श्वभाग अशा प्रकारचा आपण पाहत आहोत. तो पहिला जो आहे त्या एकाला ब्राह्मण म्हणावं, क्षत्रिय म्हणावं, वैश्य म्हणावं, शूद्र म्हणावं, आणि या कात्रीतून सुटण्यासाठी त्यानं आपली आपली कर्म त्या ठिकाणी करावी. ब्राह्मणाने कुठली कर्म करावी, क्षत्रियाने काय करावं, वैश्याने काय करावं, शूद्राने काय करावं, भगवद्गीतेचं वर्णन आहेच थोडक्यात सगळ्यात, पण ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा विशेष खुलासा अशा प्रकारचा केला. शमो दमस तपशौचम क्षांतिराजव मेवच ज्ञान विज्ञान मास्तिक्य ब्रह्मकर्म स्वभाव. नऊ प्रकारचे गुण सांगितले ब्राह्मणांच्या करता. शम म्हणजे बुद्धीचा संयम, हा बुद्धीचा संयम. सर्वेंद्रियांची आवृत्ती घेऊन आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांतिक प्रियादेशी. प्रियादेशी आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन संध्या रात्री जशी आपल्या पती असलेल्या घरात एखादी पतिव्रता स्त्री छोट्या छोट्या मुलांना घेऊन प्रवेश करते निवांत अशा प्रकारचं निद्रास उपभोगण्याकरता, त्याप्रमाणे बुद्धी या बाहेंद्रियांच्या सगळ्या वृत्ती घेऊन जेव्हा आत्मस्वरूपात प्रवेश करते या बुद्धीच्या उपरणाला शम म्हणतात, आणि तो ब्राह्मण धर्माचा पहिला गुण आहे. दुसरा गुण आहे की इंद्रियाचं संयमन ब्राह्मणानं करावं. इंद्रिये बरोबर देऊ नये. आता इथेही विद्यार्थी आहेत छोटे छोटे अनेक, आणि काही निर्णय जीवनातले असे असतात की ते बालवयात घेतले तरच ते घेता येतात, पुढे त्याचा उपयोग होत नाही असं काही असत. नागपूरला एका कॉलेजमध्ये ज्ञानेश्वरी काही बोलायला गेलो होतो, सगळे 1000-1500 विद्यार्थीच होते सगळे. त्या मी त्यांना बोलताना हे सांगितलं, मी तुमच्या पुढे काय बोलावं मलाही प्रश्न आहे, पण एक गोष्ट सांगतो आपल्याला की तुम्ही कागद पेन घेऊन सगळ्या लोकांचा सर्वे करा. 60 वर्षाच्या पुढे गेलेले लोक, 50 वर्षाच्या पुढे गेलेले लोक, की बाबा कसं काय आयुष्य तुमचं गेलं, तुम्ही जीवनात काय केलं, तुम्हाला सुख वाटतं का, तुम्ही जे केलं ते बरोबर केल्यासारखं तुम्हाला वाटतं का, तुम्हाला आता मुलं सुना वगैरे सांभाळतात का, काय काय होत आहे. तर 90-95% असाच तुम्हाला अनुभव येईल त्या मुलांना सांगितलं की सगळे लोक दुःखी आहेत आणि सगळे लोक पश्चाताप करतात की आम्ही या मुलांच्या करता एवढं केलं ते आम्हाला विचारित नाही, या शरीराकरता एवढं केलं त्याचे आता गुडघे दुखायला लागले, कंबर दुखायला लागलं, डोळ्याने दिसेना, मान हलायला लागली, काय काय खवायला लागलंय, आम्ही दुःखी आहेत. आणि आम्ही देवा करता धर्माकरता काहीच नाही केलं त्याचा आम्हाला पश्चाताप होतोय, असा सूर तुम्हाला 95% लोकांकडून ऐकू येईल. आणि मग तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल हे सगळे लोक चुकलेली वाट चुकलेले फकीर आहेत, वाट चुकलेले वाटसरू आहेत. मग तुम्हाला जर असं वाटलं की या लोकांची वाट चुकली आहे, पण आपण वाट चुकता कामा नये, त्याकरता काय करावं, त्याकरता थोडक्यात वर्माच्या 2-3 गोष्टी त्यांना सांगितल्या मी की पहिल्यांदा आपण तुम्ही तुमच्या चारित्र्याला जपा. आपलं चारित्र्य आपलं कॅरेक्टर इतकं शुद्ध असलं पाहिजे, आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर आपला संयम असला पाहिजे, चारित्र्य ठीक ठेवावं. दुसरी गोष्ट, तुम्ही अहंकारात मलाच कळत असं न म्हणता जो जे सांगेल ते आदरानं ऐकून घेऊन त्याचा आपल्या जीवनात तंतोतंत उपाय करण्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. नम्रता धारण करून मोठ्यांना आदर देऊन त्यांच्या शिकवणीचा आणि आचाराचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरी गोष्ट, जे साधू पुरुष आहेत त्यांचा उपदेश आणि त्यांचे ग्रंथ हे नेहमी आपल्या वाचनात ठेवा. हो, एक तास अर्धा तास तरी संत वाङ्मयाचा शास्त्राचं वाचन अशा प्रकारचं करायचं. आचारातली चारित्र्य संपन्नता, समाजामध्ये नम्रता ऐकून घेण्याची प्रवृत्ती, आणि बुद्धीला शास्त्रीय आणि संत वाङ्मयाच्या विचाराची जोड, या 3 गोष्टी जर तुम्ही गेला, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही मिलिटरी डिपार्टमेंट मध्ये जा, पोलीस खात्यात जा, व्यापारात जा, राजकारण कुठेही जा, पण या 3 गोष्टी जर पक्क्या असल्या तर तुम्हाला या लोकांच्या जागा पश्चाताप करावा. ही जी गोष्ट आहे. तरी संयमाची गोष्ट ब्राह्मणाला स्वाभाविक आहे. मी नेहमी सांगत असतो की ब्राह्मण वर्णाला भगवंताने तीन चार गोष्टी फार महत्वाच्या दिल्या. एक गोष्ट अशा प्रकारची दिली की त्याला वाणी शुद्ध दिली, कसले उच्चार त्याला स्पष्ट बोलता येतात. आणि वाणीच्या बाबतीत प्रथम अग्रगणी जो वेद आहे त्या वेदात पहिल्यांदा जे वर्णन आहे ते स्वराधिक उच्चारांचंच वर्णन आहे. अर्थ ग्रहण अनुष्ठान हे नंतर आहे, पण पहिल्यांदा ही गोष्ट झाली पाहिजे. आणि ह्या गोष्टीची स्वाभाविकता ब्राह्मणा लोक म्हणू देत की याची मक्तेदारी ब्राह्मणाकडे नाही, नसू दे तुम्ही करा, पण चांगलं करा आणि तुम्ही त्याच्यापासून सुख घेऊन तुम्ही चांगले व्हा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला नका मक्तेद्वारे देऊ, काही हरकत नाही. पण ही मक्तेदारी काही कुणी कुणाला मुख्यमंत्री पद वरून फरमावलंय मग तो तिथं जाऊन बसतो किंवा राजीनामा द्या म्हणलं की त्याला उतरावं लागतं असं नाही. हे ज्याची त्याने मिळवण्याचा अधिकार आहे याला सहज अधिकार म्हणतात. अशा प्रकारचा जो अधिकार आहे तर याला वाणी देवाने दिली. एक ग्रहण योग्यता दिली, स्मरण शक्ती आणि ग्रहण शक्ती जे बुद्धीचे जे पैलू आहे हे दिले, अर्थ कळण्याची योग्यता, अर्थ ग्रहण योग्यता. आणि या दोन्ही गोष्टी दिल्या असल्या तरी त्याजवळ जर इंद्रियांचा संयम नसेल आणि आचाराचा नियम नसेल, नियम संयमित असेल तर या दोन गोष्टी काही उपयोगाला येत नाही. आज खूप पाठशाळा आहेत, खूप विद्यार्थी आहेत, सगळे एक एक बॅच बाहेर पडते आहे, पदक्रम घरापर्यंत त्या ठिकाणी जातात, पण त्यांनाच खरा फायदा होतो की ज्याने आपला संयम आणि आचार ठीक ठेवलेला आहे. या सगळ्या मुलांना माझं सांगणं आहे की तुम्हाला थोडा उशीर लागला शिकायला लागू द्या, थोडं सावकाश झालं होऊ द्या, पण गुरुजनांचा आदर, इंद्रियांच्यावरती संयम, खानपानाचे त्या ठिकाणी नियम हे तर तुम्ही तंतोतंत. आणि आनंदाची गोष्ट आहे की ही शिस्त इथला नियम अतिशय भावणारा आवडणारा अशा प्रकारचा आहे. असेच विद्यार्थी इथून यातील तयार झालेले आहेत, ज्याला कुलगुरु म्हणून निर्वायचं, ज्याला एकेका कुटुंबाची एकेका वस्तीची एकेका गावाची जबाबदारी घ्यायची आहे, इयंबर लोकाच्या याची, हे पौरोहित्याचं काम फार मोठं अशा प्रकारचं आहे. यानं समाज खऱ्या अर्थानं घडत असतो, संस्कृती घरात नांदत असते, सगळे उत्सव घरातले परंपरा कुलपरंपरा चालत असतात, त्या कुलपुरवून त्याच्या दृष्टीने किंवा त्याच्या एकीकडे महत्व आहे एकीकडे जबाबदारी, पण तशीच अशा प्रकारचं आहे. म्हणून इंद्रियांचा संयम. आणि शेवटी हे जर सगळं चालत गेलं तर तत्वज्ञानाचं ग्रहण आणि ईश्वर भक्ती हे त्याच्या कळकला म्हणत आहे. ऐसे पुण्यपुंज जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण, अगा माते आता माते पावती हे कोण समर्थन आहे? भगवान म्हणतात किम पुनर्ब्राह्मणा हा पुण्य भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम किम प्राप्ते भजस्वमा. उपांत्य श्लोकात 9व्या अध्यायाच्या भगवंताने हे वर्णन केलेलं आहे की जो ब्राह्मण, भागवतातही असं वर्णन आहे की जो ब्राह्मण आपला आचार पाळतो, संयम ठेवतो, अध्याय अध्ययन अध्यापन हे सगळे आपली कर्म करतो, जो निरहंकारी असतो, जो माझ्या भक्तीची श्रद्धा ठेवतो आणि जो जगाविषयी करुणाघन असतो, अशा ब्राह्मणाला मी लवून नमस्कार करतो असं भगवान शुक्रदेवाने म्हटलंय. दशमस्कंदात भगवान श्रीकृष्णाने समजलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की एकीकडे स्वाभाविकप्रमाणे ब्राह्मण जन्म मिळणं ही केवढी महत्वाची गोष्ट आहे, पण या जन्माची असलेली टाकलेली जबाबदारी आहे की आणि शम दम इंद्रियांचा संयम, बुद्धीचा संयम, शरीर इंद्रियांचं तप अशा प्रकारचं करावं, मनानं आर्जव धारण करावं, चित्तानं ज्ञान आणि विज्ञान धारण करावं आणि बुद्धीने आस्तिक्य धारण करावं, अशा 9 गुणांचा आणि परिहार याचे भगवंताने त्या ठिकाणी दिला. आपल्याला ऐकताना असं वाटेल की पहिल्यांदा सांगितलं की त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांचे कर्म सांगितले आणि या ब्राह्मण कर्मामध्ये एकही कर्म सांगितले, यजन याजन अध्ययन अध्यापन दान तिग्रह ही षटकर्म ब्राह्मणाचे आहेत. ब्रह्मयज्ञ देवयज्ञ पितृयज्ञ मनुष्ययज्ञ भूतयज्ञ हे सगळे सांगितले, नित्य कर्म सांगितलंय, नैमित्तिक कर्म सांगितलंय, यातला काहीही खुलासा नाही. हे शम दम हे गुणांचा हा अंतर्भाग अशा प्रकारचा अंतर्भाग. मग काहीच कर्म न सांगता ब्रह्मकर्म स्वभावजन्य कसं सांगितलं असं आपल्याला वाटत. पहिल्यांदा बुद्धीचं आकर्षण करायचं, इंद्रिय ताब्यात अशा प्रकारची ठेवावी. इंद्रिय ताब्यात ठेवायची हे कर्म आहे काय? हे कर्म नाही, कर्माची पार्श्वभूमी होईल फार कर. अर्धव ठेवायचं, कारण ज्ञान म्हटलं की मनुष्य अहंकारी होतो. अहंकारी असतो याला असं बोलतो त्याला तसं बोलतो, नाही, त्याच्यात नम्रता पाहिजे. एखादा वाकडा बोलायला लागला तरी आपली क्षमा त्याच्याकडे त्यानं सोडायची, नम्रता सोडायची. शास्त्रानं सांगितलेलं ज्ञान जसं ते तसं ग्रहण करायचं शास्त्रीय दृष्ट्या. आणि ते शास्त्रीय दृष्टीचं ज्ञान तत्वज्ञानाच्या महावाक्याच्या अनुभवानं गुरुकृपेनं किंवा ध्यान योगानं ते अपरोक्ष किंवा अनुभवात आणायचे, त्याला विज्ञान म्हणतात. आणि इतकं झाल्यावर सुद्धा आस्तिक्य त्याच्याजवळ असलं पाहिजे. सगळं ब्रह्माने जरी म्हटलं तरी शास्त्राने सांगितलेलं ईश्वरानं बोललेलं जे आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. तीर्थ आहे, व्रत आहे, वैकल्य आहे, त्याच्यावर ब्राह्मणाची श्रद्धा तत्वज्ञान झालं असलं तरी पाहिजे. फार सांगो पांग विचार केलाय की तो विचार शिल्लकच ठेवला नाही असा त्या ठिकाणी आहे. तर शंका अशी आहे की कर्म नाही, ते तर गुण स्वाभाविक गुण आहे. त्याला ब्रह्मकर्म का म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या सांगण्यातून ही एक गोष्ट स्पष्ट होते की सांगितले गुण आणि शेवटी म्हटलं कर्म याचं असं आहे की शमदम तप शौच आर्जव ज्ञान विज्ञान आस्तिक्य हे गुण असले आणि मग जर हे कर्म केलं मग हे कर्म केलं अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह हे षटकर्म केले यज्ञ केले स्वाहकार केले तर हे कर्म जर हे गुण असतील शमदम तरच हे केलेले कर्म व्यवस्थित फळ देऊन त्याला पुढच्या जन्माकरता म्हणा किंवा मोक्षाकरता म्हणा त्यानं ज्या उद्देशानं केले तो उद्देश स्वतःचा किंवा यजमानाचा सफल होण्याकरता म्हणा किंवा वातावरण शुद्धी करता म्हणा विश्वशांती करता म्हणा असे जर त्यानं ते कर्म केले आणि हे गुण जर धारण करून केले तरच ते कर्म फलीभूत होतात, नाही तर ते कर्म फलीभूत होते. फार मोठी ट्रॅजेडी सतत आहे आमच्याकडे. काशीचे आणि पूज्य प्राप्त स्मरणीय द्रविड शास्त्री आले होते, त्यांना बोलावलं, प्रेम करतात आमच्या आले होते. ते पाऊस पडत नव्हता, म्हणलं पर्जन्यनिष्ठी याग करायचं, सगळं ब्राह्मण मंडळ बोलावलं त्यांना बसत. मग त्यांनी ते एक दोन दिवस ते काय दृष्टांत होतो काय प्रयोग केला कोणतं इथे चालू लागेल. त्यानंतर ठीक आहे म्हणजे याचा वाराही मंत्राचा स्वाहार करायचा, 40 ब्राह्मण लागते. ठीक आहे म्हणलं फोन करून शेजारचे त्यांच्या ज्यांच्याकडे हे होतं सांगितलं तुम्ही 10 तुम्ही 5 ते म्हणले त्यांना फोन करताना असं सांगा की त्यांना अविष्यानं सेवन करावं लागेल, त्यांना चटईवर किंवा झोपडीवर झोपावं लागेल, त्यांना 3 दिवस 5 दिवस काय करायचं तेवढ्या वेळात बाहेर फिरायला जाता येणार नाही, बाहेर चप्पल त्यांनी घालायची नाही, असे नियम त्यांना मान्य आहेत का हे सांगा. असे ब्राह्मण वाचायचं, ते संध्या करणारा ब्राह्मण असला पाहिजे किमान 2 वेळा वगैरे. मी म्हणलं गुरुजी सगळे आमच्या प्रेमातले ब्राह्मण आहेत आणि त्यातले जे मुख्य आहेत त्यांना हे आपण सांगू, सगळ्यांना नाही सांगितलं तरी आल्यावर सांगितलं तरी ते हे करते सगळं मान्य करते. ते म्हणले नाही तुम्हाला कसं वाटत आहे पण वस्तुस्थिती तशी नसते. या 40 एक ब्राह्मण जर रागावला तर आपलं सगळं कर्म पाऊस पडणार नाही तुम्हाला. तेव्हा सांगण्याचा तात्पर्य असा की आपल्याला या कर्माचं किंवा या अनुष्ठानाचं फळ भरघोसी त्यात काही नाही पण त्यात आपली मूळ आपल्या जीवनाची संयमाची समजुतीची चिंतनाची आणि या स्वाभाविकतेची पार्श्वभूमी कशी आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणून त्याच्याजवळ शमदम उपरती हे सगळे गुण आहेत नऊ. तो असा जर ब्राह्मण असेल तर तो अशा प्रकारचं सत्कर्म षटकर्म केल्याशिवाय राहीलच कसा, तो करीलच बरोबर त्याच्या शास्त्राप्रमाणे तो करील. आणि हे गुण त्याच्याजवळ असल्यामुळे ते त्याची कर्म झालेले सफल होती म्हणून माऊलींनी याचा विस्तार अशा प्रकारचा केला असं त्या ठिकाणी आपल्याला दिसत. आणि ज्याच्याजवळ हे नाही तो शिकला, वेद शिकला, शास्त्र शिकला, ते करायला लागला, पण नुसता दृष्टिकोन त्याचा व्यवसायाचा, येथे किती पैसे मिळाले, तिथे किती मिळाले, काय मिळेले, कुठे बंगला घेतला, कुठे काय, ब्राह्मणाचं हे कर्तव्यच नाही, हे प्राप्तव्य. पोटाला अन्न लागतं ही गोष्ट सगळी खरी असली तरी वेद भगवंताची शास्त्राची सेवा केल्यानंतर तो वेदच आपलं सगळं त्या ठिकाणी चालवतो अशा विश्वासानं हे करीत गेलं तर ते बरोबर अशा प्रकारचं होतं. असो अशा प्रकारचा ह्या सत्वगुणाचं आणि सत्वगुण या नवगुण टीक लग ब्राह्मणांचे लेणे ब्राह्मणांचे अभ्यंग कहीची न संडी अंग ब्राह्मणांचे. जसं बनियन काढलेलं जे घातलेलं जेवायचेच काढून ठेवलं जातं, जसे रोजचे कपडे स्नानाच्यावेळेस काढून ठेवले जातात, तसे यज्ञोपवीत काही कधी काढून ठेवायचं असतं का? हे काढून कुंडीला ठेवलं झालं का? बा माळ घालायला लोक आमच्याकडे येतात, मग माळ घालताना ते म्हणतात की मग रात्री काढून ठेवली तर चालते का माळ? म्हणे नाही चालत, ती माळ आपल्या बरोबर असली पाहिजे, तुटली तर अन्न पाणी घ्यायचं नाही दुसरी ओढ घातल्याशिवाय, आणि अशी आपल्याजवळ असली पाहिजे की आपण गेल्यानंतर आपल्याला लोक जेव्हा घेऊन जातात तेव्हा तीही आपल्या बरोबरच गेली पाहिजे. असं अशा काही गोष्टी काही वस्तू असतात की त्याचं पावित्र्य ते असतं, त्याचा संकेत तो असतो की ते काढायचं नाही. त्याप्रमाणे जसा सूर्याचा प्रकाश, सूर्यनारायण आपला प्रकाश काही फेडून बाजूला ठेवतो का काही वेळ? असं नसतं, तो स्वयंप्रकाश न फेडित ले दिनकर प्रकाश जैसा माऊलीने. हा म्हणून सूर्य जसा प्रकाश न फेडता सतत आपल्या अंगावर बागवितो तो त्याचा स्वभाव अविभाज्य घटक असतो, त्याचं ते रूपच असतं. ते जे जसं सूर्याचं रूप आहे तसं ब्राह्मणाचं रूप हे शरीर बिरीर काही नाही, हे नवगुण आणि या नवगुणाच्या माध्यमातून होणारी कर्म ती कर्म ईश्वरार्पण होऊन स्वतःला, स्वतःच्या परिवाराला, स्वतःच्या आणि सगळ्या समाजाला, चारही वर्णाच्या समाजाला त्याचा उपयोग मिळावा, एवढा मोठा उपयोग अशा प्रकारचा असतो. आपण मोठ्या भाग्यानं या मार्गात अशा प्रकारचं पडला आहात तेव्हा या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवून आपलं जीवन जर चालवलं तर तुमचं सर्वतोपरी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, हे माऊली सांगते. दुसरी बाब, त्या ब्राह्मणाप्रमाणे क्षत्रियाला हे गुण कर्म आहेत की नाही त्याला दुसरे कर्म सांगितले. शौर्यं तेजो धीर्यदाक्षं युद्धे चाप्य पलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभाव. त्याला शौर्य असलं पाहिजे, शौर्य असलं पाहिजे. माऊलींनी दृष्टांत दिला की आपण जसे अंधारात जाताना कंदिलाची, दिव्याची किंवा लाईटची किंवा बॅटरीची अपेक्षा करतो, तसा सूर्य उदयाला येताना मला कुणीतरी उजेड द्या रे असं अशी हे करतो का? नाही करत. सूर्य प्रकाशाची अपेक्षा करत नाही आणि सिंह पाठी राखायची अपेक्षा करीत नाही की मी इथे चाललो युद्धाला. सिंह म्हणत नाही की मला कुणी सोबते आहे का रे, मला कुणी मदत करता, मला कुणी, मी जर आजारी पडलो तर स्ट्रेचरवर घालून मला दवाखान्यात न्याल का, माझ्यावर उपचार कराल का, आणि मी मेलो तर माझी अंत्येष्टी कराल का, असं सिंह कधीच म्हणत. शूर असतो तो. त्याप्रमाणे क्षत्रिय सिंहाच्या छाडासारखा एकदा निघाला की त्याला माघारी फिरलं नाही असे त्याचे गुण आहे. हे गुण त्याच्या स्वाभाविक असतात, स्वाभाविक असतात. ब्राह्मणांना या गुणाची गरज नाही आणि क्षत्रियाला शमदमाची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज आले होते तुकाराम महाराजांच्याकडे आणि त्यांचं कीर्तन ऐकून त्यांना वैराग्य झालं, ते इकडेच राहायचं म्हणजे संन्यास घ्यायचं म्हणायचं. मग त्यांच्या मातोश्री जिजाऊ मातोश्री आल्या, त्यांनी तुकाराम महाराजांना पदर पसरला की हा शिवाजी असा विरक्त होता. त्या दिवशी प्रत्यक्ष रात्री कीर्तनामध्ये वर्णाश्रम धर्माचा उहापोह तुकाराम महाराजांनी केला आणि शिवाजी महाराजांना स्पष्ट करण्यासाठी नाही, तुम्ही विरक्ती घेऊन हे भक्ती करून आमच्यासारखा हरी हरी टाळ वाजवीत नाही बसायचं, तुम्ही तुमचा मार्ग वेगळा, हजारो माता भगिनींच्या आवरून लुटल्या जात आहेत तिथे मुघलांच्याकडून आणि त्यांचे आक्रंदनानं आसमंत अशा प्रकारचा भयानक गुंजतो आहे, अशा वेळेस तुमचा क्षात्र स्वभाव असा राहून चालणार नाही, तुम्ही ते तुमचं ते प्रगट केलं पाहिजे, तुम्ही या महाराष्ट्राला या संस्कृतीला या धर्माला तुम्ही सांभाळलं पाहिजे, ते तुमचं काम आहे असा उपदेश करून त्यांना परत पाठवलं असं तुकाराम महाराजांच्या आणि छत्रपतींच्या त्याच्यातलं वर्णन अशा प्रकारचं आहे। तेव्हा दोन गोष्टी होतात की शमधर्म हे जर ब्राह्मणाच्या उद्धाराचे आहे तर ब्राह्मणानं हे नसताना कर्म केलं तर त्याचा उद्धार होईल का, आणि हे गुण नसताना क्षत्रियाचा उद्धार होईल का, तर एखाद्या क्षत्रियातही श्रमदम असेल पण तो गौण रूपाने असेल, ब्राह्मणासारखा तो स्वाभाविक नाही आणि स्वाभाविकतेची त्याला गरज पडते, त्यानं हेच कर्म केलं तर तेच कर्म जर निष्काम निर्हंकार केलं तर ते क्षात्र कर्मच त्याचा उद्धार करेल, त्याला या गुणाची स्वाभाविकतेची आवश्यकता असावी। म्हणून एका दृष्टीनं या विधानावर ब्रह्मकर्माच्या विधानावर उद्धाराच्या दृष्टीनं दुसऱ्याच्या सापेक्षत्वानं अव्याप्ती आणि अव्याप्ती अतिव्याप्ती येत असली तरी त्याचं हे निराकरण कशा प्रकारचं, त्यांना लोकांना सांभाळावं। ईश्वर भाव नावाचा शेवटचा गुण क्षत्रियाचा दिला, बर ईश्वर भाव, ईश्वर भाव म्हणजे काय, राजा म्हणजे प्रजेचा ईश्वर असतो, प्रजेचा देव असतो राजा, नराणांच नराधिपं यया प्रजा माझी राजा तो विभूती विशेष माझा असं त्या ठिकाणी विभूती युगात म्हणतो, राजा ईश्वर असतो, तो ईश्वर भाव राजाने कसा करावा असं माऊलींनी फार सुंदर वर्णन केलंय। त्यांनी असं म्हटलं, पोषुणी अवयव आपुले करविदती मानवले तैसे पालणे जग पालणे लोभविणे जगते भोगिजे यया नाव ईश्वर राव तो सर्व सामर्थ्याचा ठाऊ तो गुणामागी राव सातवा, सातवा गुणांचा राजा ईश्वर भाव आहे राजाचा, तो कसा पोषणी अवयवापुले करविजती मानव, आपल्या अवयवाला आपण पोषण करतो, हात आहेत, पाय आहेत, डोकं आहेत, बुद्धी आहे, शरीर आहे, त्याची कांती आहे, त्याची पुष्टी आहे, चांगल्या प्रकारचं सात्विक अन्न खावं, त्याच्यानंतर व्यायाम करावा, आपले शरीर आपण पोषावं, पोषण अवयव करविती मानवले मान्य करावं, त्याला चांगले पुष्ट अवयव दिसतात, चांगलं कार्य करता येतं आणि त्याच्याकडून आपलं कार्य करून त्या पोषविलेल्या इंद्रियांचा भोग आपण घ्यावा, आपणच त्यांना त्यांचं पोषण करावं आणि त्या इंद्रियांचा भोग आपणच घ्यावा, हे जसं असतं शरीरधारी माणसाकरता त्याप्रमाणे प्रजेचं पोषण आपणच करायचं, राजाकडे काय करायचं त्यांचं संरक्षण करायचं, त्यांचं जीवन सुदृढ करून द्यायचं, त्यांना आर्थिक फायदा कसा होईल तसे तसे कार्य किंवा तसे तसे व्यवसाय त्यांना उपलब्ध करून द्यायचे, त्यांच्या जे बुद्धिमान आहे त्यांना चांगल्या प्रकारची संधी द्यायची, शिक्षणाची सोय करायची, बौद्धिक आर्थिक सामाजिक नैतिक या प्रजेला सुख कसवले हे पाहिजे। प्रजा हजारोने मरते आहे, प्रजेचं आणि त्या ठिकाणी माणसं शेकड्याने हजारोने माणसं मरतात आणि राजकर्ते जर शांत बसले असतील तरी हे राजाचं कर्तव्य म्हणून काय सांगणार नाही, अशा वेळेस राजाने स्वतःचा प्राण गमावला तरी मागे पाहायचं नाही, तसं प्रजेचं पोषण करायचं आणि प्रजेचं पोषण केल्यानंतर मग प्रजा संपन्न झाल्यानंतर मग त्यांच्याकडून कर घेणं, खंडणी घेणं, धान्य घेणं, त्यांची सैन्यात भरती करायला त्यांना सांगवणं, संरक्षण व्यवस्था मजबूत करणं, बॉर्डरवर किंवा सरहद्दीवर भक्कम अशा प्रकारचं हे करणं, दुसऱ्याच राष्ट्रात प्रतिष्ठा मिळवणं हे राजानं प्रजेकडून करावं, पण केव्हा अगोदर त्यांचं पोषण करून त्याला समृद्ध करून मग करावं आणि मग त्यांच्याकडून स्वतःचं जे ईश्वरत्व आहे राजन्यत्व आहे ते त्यांच्याकडून हे असं त्या ठिकाणी बोलावं। या गोष्टी ब्राह्मणाला असण्याची गरज नाही आणि त्या गोष्टी क्षत्रियाला असण्याची गरज नाही, पण हे सगळं कर्म करताना त्यांना हे करावं। म्हणून ब्राह्मण वर्णामध्ये नऊ गुण सांगून सगळे गुणच सांगितले, कर्माचा उहापोह केलाच नाही, कारण गुण असल्याशिवाय कर्म सक्सेस होणार नाहीत आणि गुण असलेला मनुष्य कर्म करीतच असतो, म्हणून कर्माच्या आणि विस्तारात पडायचं आवश्यकता अशा प्रकारची नाही. ज्ञानेश्वरी फार विस्ताराची नाही पण मार्मिकपणा तिचा हातखंडा अशा प्रकारचा आहे. क्षत्रियामध्ये काही गुण सांगितले आणि काही कर्म सांगितले, काही कर्म सांगितले काही गुण सांगितले, पण वैश्य कर्म सांगताना कर्म सांगितले ते तीन सांगितले एका श्लोकात. कृषी गोवृक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभाव तीनच सांगितले. पहिल्यांदा त्यांनी शेती करावी, भारत हा शेती प्रधान देश आहे, त्यांनी शेती करावी. फळा शेतकऱ्याची अवस्था फार दयनीय झालेली आहे असं आपल्याला दिसत, दयनीय झाली असं आपल्याला दिसत आहे. त्याच एकच कारण अशा प्रकारचं आहे की शेतकरी लोकांनाही आपला संयम अशा प्रकारचा लागला, संयम सुटत गेला आणि तो संयम या दृष्टीने सुटत गेला की यात ह्या जातीयवाद पक्षवाद पक्षवाद अशा प्रकारचा त्या ठिकाणी होत गेला. असो, म्हणून शेतकरी जर शेती पिकवी तर तो बळी राजा अशा प्रकारचा आहे. त्याने ज्यावेळेला खळ करायचं त्यावेळेला सगळे लोक त्याच्याकडे भिक्षा मागण्याकरता यायचे, अगदी ब्राह्मणापासून सामान्यापर्यंत सगळे यायचे आणि त्याने उदार असताना त्याला मदत करायची. अशी पद्धती पूर्वी होती आणि त्यामुळे सगळे लोक एकत्र आपला काहीतरी संबंध आहे असं वागत होते. मुळात तत्वज्ञानामध्ये एका ईश्वरापासून हे जग झालं असल्यामुळे प्रत्येक जरी निर्निराळे लोक असले, कोणी कोणाला तुच्छत बाजूला धरीत असलं तरी तात्विक दृष्टीनं हे सगळं एक आहे. तर या दृष्टीने वागायचं झालं तर या वर्णाश्रमाची युती अशा प्रकारची आहे. म्हणून त्याला शेती करायची, कष्ट करण्याची त्याच्यात धमक आहे. त्याने गायी गोरक्षा करायची, ज्या गायीची रक्षा करायची तीच गायी जर कत्तलखान्यात शेतकरी विकू लागला तर त्याला सुख कसं लागेल सांगा, नाही लागणार सुख. आणि ज्या धान्याचा आणि ज्या सगळ्याचा उपयोग ब्राह्मणाच्या मंत्रानं थोडाफार देवाकरता करायचा त्यांचा जर द्वेष निर्माण झाला तर सुख कसं सगळ्या समाजाला लागेल हा प्रश्न आहे. म्हणून कृषी गोरक्ष गायीची रक्षा करावी. आणि तिसरी गोष्ट, लोकांना योग्य वस्तू योग्य भावात मिळवून लोकांचं कौटुंबिक जीवन स्थिर त्या ठिकाणी करावं ही बुद्धी वैश्याला बरोबर असते. त्यातून त्यानं काही हिस्सा दानधर्म करावा, असे मठ चालवावे, मंदिरं त्या ठिकाणी चालवावे, पूजा अर्चा अशा प्रकारच्या कराव्या, हे करावं. आणि चौथा जो वर्ण आहे त्या वर्णाला शरीर यष्टीची शक्ती असते, त्याला बुद्धीचंही काम शास्त्रकारांनी दिलं नाही, त्याला कशाचंच काम दिलं नाही, आपल्या शक्तीचा उपयोग सगळ्या तीन वर्णाच्या समाजाचं रक्षण करण्याकरता त्यांची सेवा करण्याकरता अशा प्रकारचा करावा आणि सगळ्या लोकांनी त्याचं सगळं हे त्या ठिकाणी करावं, त्याचा उदरनिर्वाहाचा भाग सगळ्या लोकांनी घ्यावा. असं परस्परम भाव यंदा श्रेय परम वाच्यत हे जसं देवाचं आणि मनुष्याच्या असं तिसऱ्या अध्यायात सांगितलं तशी चतुर्वर्ण व्यवस्था ही सर्वांच्या करता. ब्राह्मणानं तपश्चर्या करावी, अनुष्ठान करावं. अरे आपतरे ज्याची कोण बराई, असा ब्राह्मण आपण करून जाईल यात काय आहे, पण त्यानं समाजाची कळकळ ठेवावी, विश्वाच्या कल्याणाकरता काहीतरी करावं, एखादा हवन एखादं हे सगळं करावं. आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे काही करीत असतो, आपण शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे काही करीत असतो, आपण कुटुंबाकरता काही करीत असतो, आपण स्वतः करता काही करीत असतो, तसंच आपल्या या करण्यातल्या उद्देशाच्या बहुविधते एक असावा की आपण सगळ्या समाजाकरता काहीतरी करूया असं त्या ठिकाणी असावं. आणि त्या दृष्टीने कुठेतरी जालन्याला गेलो होतो ना आपण, तिथे एक शिबिर होतं, तर ब्राह्मण सभेचं शिबिर ब्राह्मणांच्या करता होतं ते स्वतंत्र होतं, पण एक बहुजन समाजाकरता त्यांनी एक शिबिर ठेवलं होतं आणि त्यात कविता लेखन गायन मराठी वाङ्मय सोपं सोपं संस्कृत असं त्या ठिकाणी शिकवायचं. तर इतर समाजामध्ये सुद्धा पुष्कळ अशी बुद्धिमान आणि श्रद्धावान मुलं त्या ठिकाणी निघाली की कोणी त्यात नाटक करून दाखवलं, कोणी ते वराड निघालं लग्नला त्याची ऍक्टिंग करून दाखवली, अशा एक एक कला अशा प्रकारच्या पुढे येतात आणि त्याचं योजकच तत्र दुर्लभ असं असल्या कारणानं आपल्याला त्याचं नियोजन करता येतं. तर आपल्या अस्तित्वाचा आपल्या कर्तृत्वाचा उपयोग तपश्चर्या करून लोकांना परलोक आणि मोक्ष याच्याकडे कसं नेता येईल याकरता ब्राह्मणांचा दृष्टिकोन असावा आणि सर्व समाजाकरता ब्राह्मणांचा जन्म याकरता. क्षत्रियांना संरक्षण करून आपल्या अधिकाराचा सदुपयोग करून सर्व समाजाला आणि त्या ठिकाणी त्याचा उपभोग कसा देता येईल याचा विचार करावा. त्यात त्याला ब्राह्मणांचा आदर असून त्यांना त्याने आश्रय दिला पाहिजे, राजाश्रय दिला पाहिजे, वैश्यांना योग्य व्यापार करण्याला संधी दिली पाहिजे, शूद्रावर कोणी अन्याय करणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे चार वर्णाकरता क्षत्रिय वर्ण असा आहे, वैश्य वर्ण असा आहे की त्याने ब्राह्मण सेवा करून या पूज्य अर्जित मठ मंदिराची व्यवस्था करावी, क्षत्रियालाही वेळ आली तर धन पुरवावं आणि स्वतः दान धर्म करून प्रामाणिकपणे आपला व्यवसाय त्या ठिकाणी करावा, त्यात त्याचं कुटुंब सुखी होऊन सर्व वर्णांना आणि त्याचा उपयोग होईल. म्हणून सेवा, शुश्रूषा, व्यवसाय, क्षात्रधर्म आणि ब्राह्मण धर्म हे जर प्रत्येक जण करून सगळ्या वर्णांना त्याचा फायदा देईल तर एक गोष्ट होईल की समाजात एकमेकांच्या संगतीत जगणं सुखकर होईल, सुखकर होईल. आपली आपली कर्म करताना आपला मोक्षाचा आणि उद्धाराचा मार्ग प्रशस्त होईल आणि जन्ममुक्तीच्या कात्रीतून सुटून हे सगळेचे सगळे वर्ण भगवंतापर्यंत निशेषपणानं प्रयाण करतील अशी ही वर्णाश्रम व्यवस्था जी आहे ती शास्त्रानं सांगितलेली कर्म करावं. आणि हे कर्म करताना आपला हलका वर्ण आहे, आपला चांगला वर्ण आहे असं काही म्हणू नये, कारण ज्याची त्याला तोच सूट आहे असा त्याचा. जसं शरीर कसं असलं तरी आपलं आपल्याला असतं की नाही, माऊलीने एक दृष्टांत दिला एवढा सांगतो आणि थांबतो. एके ठिकाणी असं म्हटलंय या संदर्भात की आपली माता आहे ती कुब्ज आहे, म्हणजे वेडी वाकडी आहे, काळी आहे, गुटकी आहे, अशी आहे तशी आहे, आणि बाकी ज्या ज्या स्त्रिया आहेत त्या चांगल्या नाटी नाटीडोळी डोळस आहेत, चांगल्या गोऱ्या पान आहेत, चांगल्या अप्सरेसारख्या आहेत, पण बाळकांना त्या ग्राह्य की आई ग्राह्य सांगा. आपली माय खूपच जरी आहे तरी जिये ते नोहे स्नेह कुरे की येरी दिया बरा परा दिया रंबेहुनी बर दिया त्या काय करावं बाळके त्याने, हा विषय पुढचा आहे. पण हा विषय संपवताना हे सांगायचा आहे की आपला जो वर्ण आहे तो ब्राह्मणाला ब्राह्मण वर्ण जितका श्रेष्ठ आहे तितकाच क्षत्रियाला क्षत्रिय धर्म श्रेष्ठ आहे, कारण तो आचरण्याकरता त्याला स्वाभाविक गुणांची सामुग्री आपोआप मिळालेली आहे आणि तो करण्याने त्याचा उद्धार होणार आहे. वैश्याला तो तसाच ग्राह्य आहे की त्याची सामुग्री त्याच्याजवळ स्वाभाविकपणे आहे आणि ते करण्यानं त्याचा उद्धार होणार आहे आणि समाजाची सेवा पण करणार आहे. सेवाभावी वर्गाला सुद्धा आपल्या शरीराची दिलेली जी शक्ती आहे ती शक्ती आपल्याकरता आणि इतरांकरता वापरून आपल्या उद्धाराचा मार्ग सक्सेस करता येतो आणि हा धर्म त्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून प्रत्येक धर्म, प्रत्येक वर्ण, प्रत्येक वर्णाच्या मनुष्याला धर्म आचरण्याकरता आणि स्वाभाविकतेला अनुगुण असल्यामुळे त्याला सर्वश्रेष्ठ तोच आहे. म्हणून कोणी उच्चवर्णी असेल तरी स्वतःच्या अहंकारानं दुसऱ्याला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणी जर सामान्य स्वतःला समजत असेल तर हे फार मोठे म्हणून त्यांची असूया करू नये आणि आपला हेवा करून आपल्याला असला धर्म मिळाला आहे असंही म्हणू नये. असं न करता सम्यक बुद्धी ठेवून आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवून त्याचं स्वाभाविकपणे आचरण करीत करीत जर ते गेला तर तो मोक्षापर्यंत जातो. पण तो कुठल्या कुठल्या प्रक्रियांनी जातो, कुठल्या कुठल्या प्रोसिजरनं जातो, कुठल्या कुठल्या मार्गानं जातो, त्याची नागोडी मोडी वाट कशी आहे, त्याला कोणती काटेरी वनं लागतात का, त्याला फुलांचं नंदनवन लागतं का, या वाटेने तो मोक्ष पाठणापर्यंत कशा पद्धतीने जातो याचं वर्ण स्वेस्वे कर्मण्य गिरतः संसिद्धीं लभते नरः अशा प्रकारचं वर्णन करून भगवंतानं आणि माऊलींना विशेष कमाल करून त्याचा विस्तार करून त्या ठिकाणी केलेला आहे. ते आपण उद्याच्या प्रवचन मालिकेच्या पुष्पामध्ये पाहूया. झालेली सेवा गुरु माऊलींच्या चरणी समर्पण करूया आणि आपण इथेच या सेवेला पूर्ण विराम देऊया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.